tempar kai toren dista jun julai agust rogot lasta sheta chet kamdi sheta apli costa la burgi de pausa what's on the dista so grande. Chetat deuta mura plipata fulon keuta sukritya pausa goder kurung bota no vikasari kop maro grauta Smile that she looked at me and gave me a grin. I'm an officer to bring a sense of just saying, Jay. And as I whispered in your ass, fresh on me like an email. It was a set that reset and I told her, set all the atmosphere filled with romance, her eyes sparkling. Just a word and what she said, like my boy has been. But if you don't say, it's better just go as well. Pausa chate par, look so good. Tuji pauni moja, gorant kota. Pausa che Jabatan Sota, Yekamekachi, Durga Mutta.
Stano over chimpen climotia aikunzo keli viktalak ami kelavalo va kelekar ashe mhanta eka gavant eklo kelavalo aslo ani lok tacha lagi yon keli mala gatalo ek dist tacha shapar ekta dad loilo ani tane don dozen keling gitli tane vicharle kelaycha mol gitle dozenak 50 rupaye tane 50 rupaya prakar taka 100 rupaye dile tednats thai ekti machi janteli asturi aili ani tine 10 dozen keling gitli आणि या दादल्याक अजाब दिसले ही जाणटेली अस्तोरी 10 डझन केळींग येता म्हणून तो तिकाच पळूंक पडलो आणि तिने त्या केळ्यावाल्याक 300 रुपये काढून दिले आणि केळ्यावाल्यान ते घेतले आणि म्हणले बाय कोण झाले त्यांना वो दादलो त्या केळ्यावाल्याक म्हणता तुवें म्हजे लागी एका डझनाक 50 रुपये घेतले तिने येऊन मॉल विचारूंकच ना तिने 10 डझन केळी घेतली आणि तुवें तिका तीस रुपयान दिली अशें कित्याक म्हजे कडल्यान कित्याक तुवें चड पयशे घेतले तेन्ना तो केळेवालो हांसर म्हणटा पात्रांव तुमी आज आयलात म्हज्या शॉपार आनी तुमी केळीं घेतलीं ही अस्तोरी सदां येता तें सोडात ती दुबळी तिका कसलोच आधार ना तिचो घरकार ना तिचीं भुरगीं ना तिका आपल्या पोटाचो ग्रास चोडपाक ती केळीं विकता तुमकां खरें सांगचें जाल्यार हांव तिका फुकटच दिवंक सोदतालो पूण ती म्हणटा ना हांव फुकट व्हरची ना हांव पयशे दिवन व्हरतली म्हाका कितेंय उणें तूं उणें कर कित्याक म्हाकाय दोन पयशे मेळटले तातूंतल्यान म्हजेय दीस वेतले म्हणून हांव तिका 30 रुपयान ती दिता आनी ती ती केळी व्हरता गांवभर भोंवता आनी ती विकता वो केळेवालो खरोच एक उदार मनाचो आसलो असले मनीस चडशे आमकां मेळनात तो आपूणय धंदो करतालो आनी एके दुबळे अस्तुरेक धंदो करूं तो तिका आधार करतालो आमी पळय आमच्या जिवितांत कितें करता आमी आमचें चिंतता म्हजें सूख म्हजें बरेंपण म्हाका दुडू मेळूंक जाय म्हाका नांव मेळूंक जाय आमी आमच्या संवसारांत घुस्पोन उरता आतां आमचे विशीं चिंतप काय वायट गजाल न्हय बरीच गजाल पूण आमी आमचेच खातीर जियेना आमी जियेतना आमी संवसारांत वयर सरतना दुसऱ्यांकूय हात दिवन आमी वयर काडूंक आसा पूण अशें आमी चिंता वय अशें आमी चिंतिना कित्याक आमकां आजून उजवाड मेळूंक ना आमी आजून उजवाडाचीं भुरगीं जावंक ना जीं कोण उजवाडाचीं भुरगीं जाल्लीं आसात जीं कोण उजवाडाच्या वाटेर चलतात तीं फकत तांचेंच बरेंपण चिंतिनात तीं तांचें बरेंपण चिंतना दुसऱ्यांकूय हात दितात दुसऱ्यांक सहकार दितात दुसऱ्यांक आदार दितात आनी दुसऱ्यांकूय वयर काडटात तर आमी जिवितांत वयर सरतना हेरांकूय आमचो हात दिवन तांकां वयर काडची तसली मनशां जावया देव बरें करूं मोग आसूं
पाले लजे नाका नसल्यार बोरे तुम खाऊजे नाका पाले लजे नाका नसल्यार बोरे तुम खाऊजे नाका मुझे बांगरा नचिया आमी दोन तीन बोरा
नका नका मुझे घर तारा रातों का सामा का दोन पारा
नाच 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 बाईले नाच हाथ हाथ मुझे हाथ धरन नाच
वोस वोस गोवा पैस वोस रन पकुड़ा काम पोला रास
दोन तीन चार मेटान तुंकार ओगेस बसल्यार जीवाक पाड
रन्ने शिस्ता दाईसो सार नाचों दर्यार पोटा मार
एक दोन तीन चार मेटान तुंकार ओगेस बसल्यार जीवाक पाड मुझे बांगरा नचिया आमी दोन तीन बोरा
नका नका मुझे घर तारा रातों का सामा का दोन पारा
नाच 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 बाईले नाच हाथ हाथ मुझे हाथ धरन नाच
वोस वोस गोवा पैस वोस रन पकुड़ा काम बोला रास
बम चिक बम चिक बम 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 चिक बम चिक बम बम chick bam chick bam 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 chick bam chick bam bam
तीन पाना मुझा तुझा मोगाक हजार हजार खुना गुलो बचा फंट्याक तीन तीन पाना मुझा तुझा मोगाक हजार हजार खुना गुलो बचा फंट्याक तीन तीन पाना मुझा तुझा मोगाक हजार हजार खुना पहिल्या मिलना भेटली नयना समली एकाच खिनान दोघांची मोना गुलोबाच्या फंट्याक तीन तीन पाना मुझा तुझा मोगाक हजार हजार खुना
आयकोप्यांक म्हजो माय मोगाचो येवकार. हांव तुमचो इश्ट फ्रँकी फेर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलिया हांगासून तुमकां गोंयच्यो खबरो आनीक पाट पावयतां. गोंयांत कोरोना व्हायरस गाजता. ह्या सुमारांत आनी दोग जाण मरूंक पावले. आतां पर्यंत 4 जाण गोंयांत मरूंक गेले. ह्या सुमारांत कुंकळेचो आमदार क्लिओफासो डायस बी हे दुयेंसान सापडलो आनी मडगांवच्या कोविड हॉस्पिटलांत ट्रिटमेंट घेता. सद्याक गोंयांत कमी तर 1500 मायज लोकांक कोरोना व्हायरस सांपडलेले आसा. आमचे तारवटी भाव जे भायल्या देशांत बोटीचेर काम करताले ते बी गोंयांत पावत आसात आनी त्या भायर दुबय ओ कुवेट सून बी गोंयांत येत आसा. पूण ह्या सुमानांत गोंयची सरकाराची फोट सांपडली. हालींच कुवेट सून 150 मायज गोंयकार गोंयांत पावले आनी सरकारी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हांणी हाचो फायदो घेतलो आनी केंद्र आनी गोंयच्या सरकाराक सबासकी दिली ही फ्लायटाची तयारी वंदे भारत मिशन हाक लागून गोंयकार गोंया पावले म्हूण. आनी कांय गोंयकार जशे वेलेन्सियो रॉड्रिगीस आनी कुवेट सून सेबी नोरोना हांणी ही फ्लायट कुवेट सून गोंय हाडपाक जबाबदारी घेतलेली ते बेजार झाले. कारण ही फ्लाईट गोंय हाडपाक गोंयच्या सरकाराचो कांयच हात नाकलो म्हण.
द इंडिगो फ्लाईट विच इज ऑर्गनायज्ड बाय कॅपिको ट्रॅव्हल्स अंडर द गायडन्स ऑफ मिस्टर राजेश वेणुगोपाल बा वेलेन्सियो रॉड्रिगीस जाणे रातचो दीस करून आपणाची टीमी वांगडा अल्ताफ शेख, श्वेता नार्वेकर, सल्लू अख्तर गोंया रावून ताणे जायतेच त्रास काढले. म्हजे वांगडा हांगा कुवेटाक आसलो प्रिन्स प्रसाद, म्हजी बायल डॉक्टर लोरेटा फेर्नांडीस, थिओ रॉड्रिगीस आणि आमका खूप 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 आदार दिलो. हांगा हांव इंडियन एम्बसी इन कुवेट तांणी आमकां सपोर्ट दिलो. हाडले आमी 161 गोंयकारांक परत प्रायव्हेट चार्टर करून. दुसरे दिसा सकाळी पळयल्यार कितें, गोवा एअरपोर्टान आपणाचे ऑफिशियल ट्विटर अकाउंटाचेर घातले की द फर्स्ट फ्लायट फ्रॉम कुवेट टू गोवा कम्स अंडर द वंदे भारत मिशन म्हणून. हे म्हाका एक थापोटशे दिसले म्हज्या तोंडार. वंदे भारत मिशन ही आसता गव्हर्मेंटाचे इनिशिएटिव्ह, पूण हो आमचो फर्स्ट फ्लायट फ्रॉम कुवेट टू गोवा वॉज नॉट अंडर द वंदे भारत मिशन. दुसऱ्याचो एफर्ट, दुसऱ्यान त्रास काढलेले, दुसऱ्यान रात आणि दीस त्रास काढलेले, मातशे प्लीज तुम्ही आपणाचो करून दाखव नका.
देव बरे करू बाब सेबी ही आमकां बातमी दिवंक. ह्या जुलयचे 26 गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हांणी एक पब्लीक हियरींग जाहीर केल्या. हे जाहीर सोबेक नवशी बांबोली हांगा एक मरीना वो धाकटे बोटी दवरपाची जेटी बांदून हाडपाक मुरमगांव पोर्टरस हांणी एके कंपनीक अनुमती दिल्या पूण ही मरीना वो जेटी गांवच्या लोकांचो विरोध आसा ह्या मरीनाक लागून भोंवतणी पर्यावरणाचेर मार बसतलो म्हूण पूण म्हत्वाची खबर म्हणल्यार ही पब्लीक हियरींग ह्या वेळार जेन्ना सोबंद गोंय कोरोना व्हायरस घासता आनी सरकार सोशल डिस्टन्सींग मागता आनी हाकाच लागून गोंयचो रापणकाराचो एकवट ऑलेन्सियो सिमोयस हे पब्लीक हियरींग दुबावता ऐकूया.
आयज जे 26 ह्या म्हयन्याचे जे मरीनाक लागून आयज पब्लीक हियरींग जे सरकारान थारायलेले आसा हे चुकीचे आसा. आयज हांव सरकाराक सांगपाक सोदता की आयज गोवा एकॅडमीक एक्ट तुम्ही ऑलरेडी आयज इनॅक्ट केलेलो आसा. त्या भायर MAH गायडलायन्स म्हणटा की सोशल डिस्टन्सींग इज अ नीड ऑफ द आर. आता तुम्ही म्हाका सांगा जेन्ना पब्लीक हियरींग तुम्ही करपाक सोदता ती पब्लीक हियरींग 10 किलोमीटर रेडियसाच्या लोकांक हाडपाक जाय. त्या भायर आता मंगूर जुवारी नगर कंटेनमेंट झोन झालो हिंगाचे लोक कशे ते पब्लीक हियरींगाक येतले. आयज सरकाराक सांगपाक सोदता की पब्लीक हियरींग म्हळ्यार कितें पब्लिकाचे सजेशन आनी ऑब्जेक्शन करपाक हाडपा खातीर हे पब्लीक हियरींग केलेले आसा. पब्लिकूच नाल्यो कसले पब्लीक हियरींग.
देव बरें करूं ऑलेन्सियो सिमोयस. गेल्ल्या जुनाच्या म्हयन्यात आमी सांगलेले कशे भाशेन तालिगांवचे शेतकार गोंयच्या सरकाराचेर विरोध आसले कारण तालिगांवच्या पंचायतान तांच्या शेतांत एक पंचायत घर बांदपाचे काम चालू केल्ले आनी ह्या कारणाक लागून तांकां हे वर्साक आपले शेत रोवपाक जावना म्हूण. पूण तालिगांवचे शेतकार ह्या सुमरांत खुशाल कारण गोंयच्या लोक आयुक्तान तालिगांवच्या पंचायताक हे पंचायत घर बांदपाचे काम बंद दवरपाक आदेश दिलो अशें सांगता एडवोकेट पुंडलीक रायकर.
सगळ्यांक खबर आसतली तळगाव पंचायतची इलिगल लँड फिलींग करताले. त्या इलिगल लँड फिलिंगाचेर आता इंटरिम रिलीफ दिल्या गोवा लोक आयुक्तान आनी सांगला की अंटील फर्दर ऑर्डर्स ते लँड फिलींग बंद दवरचे. आनी जे आमी कंप्लेंट केल्या की जे सगळे जाण भितर इन्वॉल्व आसा त्यांचेर एक डिटेल्ड इन्वेस्टिगेशन जावचे. ते इन्वेस्टिगेशन करपाक ऑलरेडी नोटिसी धाडले आनी 29 जुलयाक दुसरे हियरींग आसा.
तर ह्यो आसल्यो गोंयच्यो खबरो. तुमकां सगळ्यांक देव बरी सांस आवडेता. मेळुया दुसऱ्या सोमारांत. ते मेरेन मोगा सुंदी.
शिला साणान ऐकाता पृथ्वीच्या रसनीची गाणा कुकू 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 कुकू
Thank you. दीस आब्रिलान आमका वोडलो जेजू आमच्या पासोन मोरोन जीवोंत जालो जुदावानी दोल्लो पुरसा ताका माल्लो आमच्या पासोन पुरसार सोडलो आब्रिल का पार जातोत माय सोगल्या कामका तुझ्याल काय मायका सोगले तावोन येताय आंबे कोणो चीकू पेरा वोडली दोजी दाखची मोरा मोता कोलो तीग कालचे सोराग आनी आमका कीते जाए सोबित आमचे आसले गोये आता गोये जाला में तुरुई आमका रागता कोई सोपाए शेतान वेता कोण सांब्यांच्यात बुरपाचो शेते मोयनो येता फेस्ता सुरू जाता मोयनो मोय तो फेस्ताचो ओतूम आणि नोव्हेंबर हे दोनूय मोयन्या भितूर आवाज जाता तियात्राचो दिजे मोयनो पावलो जेजू जोल्मान आयलो मोयनो तो
your power, not your greed, not your hate that will save your Selena. La Marina Hotel, moja samkar yon bosai, taka poloria kalsa. No ve tu paro brasle Busco otra voz hundirá Me busco un asme Y haz tu sotosa Cáliz no llenasle Selena Carzak saliza Selena Samkarde musut, aris do 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 lagle, coffee bie talote ko, moja atate sugle, mezaile tawar wasor, vistida te polle, vistid bizla te purun, silin ragan utle, silina, aven butle sori. Sogle zane tonga, moja doler poi gulgu, shero gam sudlo anga. Poi pasa la tagdoru, taga bairale marga, te buzdoru rasle, awir paolo sorga. Selena, tu da da se talo, Selena, mongan busco talo.
No man ko ruko gumpa एके आवय बापा एकटो आपूर बायेचो पूत आसलो आपूर बाय ताजी करून सुखान वाडलो सगले सुख ताका दिवन बापूय खूब वावुरतालो आवची आताक येवन बापूय ताचो सोपलो बापूय सोपतो गोऱ्याचेर दूख आयलें लोटोन जिवितांचे घुस्पलेलें आदार नासोन चिंतना सोगली निडफूड जाली जावन सोपोन पुयात आवयन कितें केलें पुताक लागोन मात पूत दुवेन जाई काय जायनासतना एक दीस तोंडांतल्यान रोगत ओंगता फुटबॉल खेळताना कसलें दुवेंस जायतें फकत देव जाणा पुताक तुज्या कॅन्सर जाला म्हूण सांगता दोतोर भुरगो वाचो येता रोगत ताका घाली तोर करून दुखाची जोर आज जोडून मागता दोनिया मोज्या पुताक सालवार कर लागी आदार मागलो कोणूच दिवन कबूल नासलो देवाचेर शीण कोत्ता आंगोण्याचो पुती लोय कसलो माय म्हणटा पुता मोजा तूच मोजो आदार आसलो शेगी आवयन आपलें रोगत दिवन पूत वाचलो पुताक सालवार करूं आवयन रोगत दिल्या आपलें तिजी कुडींतले रोगत उणे जिवीत बिगडत गेले आवय मेली पुताक सालवार करून पोयात कितें केलें उतरोडटा मात तुज्या रोगतान म्हाका नवें जिवीत दिलें पुताक सालवार करून आवयन रोगत दिलें आपलें तिच्या कुडींतले रोगत उणे जावन जिवीत बिगडत गेलें आवय मेली पुताक सालवार करून पोयात कितें केलें उतरोडटा मात तुज्या रोगतान म्हाका नवें जिवीत दिलें
जायत दोगाय कोई Won't worry you too. Mokan solot kazari jiviti sosu.